हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे, SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका देवा मंगलधामी मंगलगीते करितो आमी धावा पवित्रा दया सागरा पराक्रमाचा ठेवा व्यक्ती त्रया तव एक परी तू तव महिमा मी गावा मुकुट काढूनी तुला अर्पुनी मुकुट काढूनी तुला अर्पुनी धरुणी सुखदायक भावा मंगलधामी मंगलगीते करितो आमी धावा पवित्रा पवित्र अवघे गाती तव करीती सेवा दूत तुझे साष्टांग खालूनी स्तविती तुझी यानावा तू होताशी आजही असशी तू होताशी आजही असशी सदैव असशील देवा मंगलधामी मंगलगीते करितो आमी धावा करितो आमी धावा परम पवित्रा सर्वसमर्था परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका देवा मंगलधामी मंगलगीते करितो आमी धावा करितो आमी धावा।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे LNG White यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यावर आपण अभ्यास करीत आहोत. आणि आजच्या मननासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 4 आणि याचे शीर्षक आहे अखेरच्या दिवसातील देवाची मंडळी. चला तर श्रोते हो, आपण आपले पुस्तक आणि पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजचा धडा आम्हाला काय शिकवण देतो याकडे आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा आहे देवाचे लोक त्याच्या आज्ञा पाळतात. देवाची पृथ्वीवरील मंडळी जिने देवाच्या आज्ञा पायदळी तुडवल्या आहेत आणि जगाला देवाचा कोकरा सादर करतात की त्याने सर्व जगाचे पाप नाहीसे केले आहे. जगामध्ये एकमात्र मंडळी आहे ज्या सध्या युगामध्ये या टाकाऊ जगामध्ये पापामुळे पडलेल्या दरीतील फूट भरण्यासाठीही मंडळी कार्यरत आहे. आपण अवशिष्ट मंडळीची त्याच्या वर्णनाचे अथवा वर्णनाने रडगाणे न गाण्याची काळजी घ्याल तर जी मंडळी सर्व 10 आज्ञांचे पालन करून येशूवर विश्वास ठेवतात. देवाने जगातील मंडळ्यांमध्ये फरक पाहिला आहे. ज्यांना सत्य माहीत नाही त्यांना सत्य शिकून सत्य टिकून ठेवण्याची ती तरतूद आहे. देवाचे समर्थक शिक्षक देवाच्या नियमांची ओळख लोकांना ओळख करून देतात. माझ्या भावांनो, श्रोत्यांनो, तुम्ही जर लोकांना सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी ही बाबेल आहे असे समजाल तर तुम्ही चुकीचे आहात आणि तुम्ही चूक करीत आहात. प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाच्या लोकांना 2 ठिकाणी सूचना दिल्या आहेत. माझे लोक, प्रगतीकरण याचा 12 अध्याय 1 वचन आणि बाबेलमध्ये प्रगतीकरण याचा 18 अध्याय 4 वचन. हा अध्याय आगोटी आणि 4 अध्याय मोठी आरोळी वळण्यासाठी अथवा वळवासाठी आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे त्याच्याकडे येशूची साक्ष आहे. जगाचा शेवट जवळ आला आहे आणि शेवटचा इशारा देऊन झाला आहे आणि हेच कार्य वाढत चालले आहे. आता हे कार्य जे सत्याचे आणि सध्याचे सत्य स्वीकारतात त्यांच्यासाठी महत्वाचे झाले आहे. आणि आता निसर्गातील बदल आणि सामर्थ्यपूर्वक सुवार्ता आणि त्याच्या विषयीची साक्षनुसार हे स्पष्ट झाले आहे की तिसऱ्या देवदूताचा संदेश मोठ्या प्रमाणात सादर झाला आहे. अनेक लोक अनेक प्रकारचे बेतावर बेत रचित आहे आणि शत्रू या संधीचा फायदा घेऊन अनेक आत्म्यांची फसवणूक करून वाम मार्गाला लावित आहे. त्यांना सत्यापासून दूर लोटित आहे. परंतु जे सर्व देवाने EG White करवी दिलेल्या संदेशावर विश्वास ठेवतात ते सुरक्षित राहतील. कारण देवाच्या आणि शेवटच्या काळी त्यांच्यावर अनेक घोर फसवेगिरीचे मोह येतील. कोणीतरी दृष्टांत होत असल्याचा दावा करतील. देवाने जे संदेश दिले आहे ते केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे कारण त्याच्यामध्ये स्पष्ट पुरावे असतात. म्हणजे देवाने दिलेल्या संदेशावरच आपण विश्वास ठेवावात. परंतु इतर कोणत्याच संदेशावर विश्वास ठेवू नये कारण अमेरिका आणि इतर देशातील लोक देवापासून खूप दूर गेले असतील. त्यानंतरचा मुद्दा आहे पवित्र शास्त्रातील तत्वे ही त्याची खून. 1844 काळ हा मोठमोठ्या घटनांचा होता ज्यामुळे आपले लोक आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणजे स्वर्गातील पवित्र स्थानाचे शुद्धीकरण आणि पृथ्वीवरील देवाच्या लोकांशी असणारे संबंध ठरविणे. त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजेच काय की पहिल्या आणि देवदूताने संदेश दिला आणि तिसऱ्या म्हणजेच निशान फडकविणे ज्यावर लिहिले असेल देवाच्या आज्ञा आणि येशूवरील विश्वास. या संदेशाची महत्वाची खून म्हणजे देवाचे मंदिर त्याच्या लोकांनी स्वर्गामध्ये पाहिले आणि कोशामध्ये देवाच्या आज्ञा दिसून आल्या. देवाच्या 4 शाब्बताच्या आज्ञेचा तीव्र प्रकाश पथमार्गावर पडला. जे देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर त्यांची तीव्रता जास्त जाणवते. दुष्ट व मरत्या लोकांची खून मृत्यू आहे. ही त्यांची जुनी खून आहे आणि मी सांगू की या जुन्या खुनेखाली जाण्या इतके जास्त काहीच नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीच्या कार्याची वैशिष्ट्ये. देवाने आपल्या नियमांची आपणास ठेव दिली आहे. त्याने आपल्याकडे पावित्र्य आणि सार्वकालिक सत्य ठेवले आहे जी विश्वासातही आणि इतरांनाही विश्वासू इशारा दिला आहे, दोषारोप केले आहे व उत्तेजन दिले आहे. टेस्टमनीज फॉर द चर्च पान नंबर 381. सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट ही देवाने निवडलेली विशिष्ट मंडळी आहे. खास लोक आहेत, जगापासून वेगळे आहेत. जगाच्या खाणीतून त्यांना चातुर्याने काढले आहे. त्याने त्यांचे स्वतःशी आपले नाते जोडले आहे. त्याने त्यांना आपले प्रतिनिधी असे निवडले आहे. शेवटच्या तारणासाठी त्यांना त्यांचे राजदूत असे संबोधले आहे. सत्याचा मोठ्या खजिन्यांची आवड मर्त्य माणसाला मुळीच नाही असा इशारा जगाला देण्याचे कार्य या खास लोकांकडे सोपविले आहे. सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीची खास निवड करून त्यांना जगाचे रक्षक आणि प्रकाशवाहक असे केले आहे. या शिक्षापात्र जगाला हा इशारा देण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. देवाच्या वचनाचा प्रकाश त्यांच्यामधून प्रकाशित आहे. त्यांना हे अतिमहत्वाचे व पवित्र कार्य सोपविले आहे. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूताचा संदेश त्यांना जगाला द्यायचा आहे. यापेक्षा दुसरे महत्वाचे कार्य नाही. केवळ याच कार्याकडे त्यांचे चित्त वेधायचे आहे. टेस्टमनीज फॉर द चर्च या पुस्तकामध्ये हे नमूद केलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे स्थापनेची योजना नेहमीच असेल. लोकांचा आकडा जसा वाढत जातो तसे लक्षात येते की संघटनेची स्थापना करण्यासाठी काही गरज नाही तर गोंधळ होईल आणि यामुळे मंडळीचे कार्य पुढे चालणार नाही, यशस्वी होणार नाही. नवीन ठिकाणी सुरू केले जाणाऱ्या स्वार्थ प्रचार मिशन कार्यासाठी लागणारे सहाय्य मंडळ्या आणि त्याच्या सेवेच्या सुरक्षिततेसाठी मंडळीची मालमत्ता सुरक्षित राहण्यासाठी प्रशालन साहित्यासाठी लागणारा खर्च व इतर कोणत्याही गोष्टीसाठी मंडळीच्या स्थापनेची अति आवश्यकता आहे. मंडळीची नीटनेटकेपणा सुव्यवस्था असण्यासाठी संघटित संस्था असणे ही अति आवश्यक आहे. यासाठी पवित्र आत्म्याचा प्रकाश देण्यात आला होता. या जगातील देवाच्या लोकांसाठी रचनात्मक सुव्यवस्था आणि स्पष्टपणे असे अति आवश्यक आहे. सुव्यवस्था हा स्वर्गाचा नियम आहे आणि देवाच्या लोकांसाठी नियम असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे स्थापनेची आवश्यकता नेहमी असेल. जोपर्यंत मंडळीच्या स्थापनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भविष्यातील सुव्यवस्थेची आशा धरता येत नाही. जेव्हा सैतान त्याच्या कार्यात यशस्वी झाला तर तो त्याचे कार्य का बिघडविल आणि तो त्याच्या अव्यवस्थित कार्यात बिघाड का आणेल? आणि म्हणूनच आपले कार्य सुव्यवस्थित राहण्यासाठी संस्थापक मंडळ असणे आवश्यक आहे. यामुळे देवाच्या वचनावर अवलंबून राहणारे संस्थेमध्ये ढोंगीपणा किंवा बंड करणार नाही. आपण आपली पातळी समप्रमाणात ठेवायला हवी म्हणजे घटनेची व्यवस्था बिघाडणार नाही. म्हणून सर्व सभासदांनी काळजीपूर्वक आपले कार्य करायचे आहे. अव्यवस्थित कार्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये कारण सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आपण आता शेवटच्या दिवसात आहो आणि प्रत्येकाने म्हणजे देवाच्या प्रत्येक मुलाने स्वतंत्रपणे कार्य करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक धार्मिकाने आपल्या वैयक्तिक कार्य करू शकतात परंतु मला देवाकडून सांगण्यात आले आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असावी असे काही नाही. असे आपण शेवटच्या आणीबाणीच्या दिवसात येऊ नये तसे आपणास वाटेल की आपल्याला काही प्रमाणात संघटितपणा किंवा क्रमवार नसणार परंतु उलट आपण अधिक पद्धतशीर आणि कार्यरत असू. देवाच्या मंडळीचा विशेष अधिकार. देवाने त्याच्या मंडळीला विशेष अधिकाराने आणि सामर्थ्याने भूषविले आहे आणि कोणीच त्यांना दोषी ठरून अवमान करून तिरस्कार करणार नाही. सैतान देवाच्या आवाजाचा तिरस्कार करतो. देवाने स्वर्गाखाली त्याच्या मंडळीवर उच्च सामर्थ्य प्रदान केले. त्याच्या एकत्रितपणातील तो देवाचा आवाज होता. लोकांच्या व्यापक आवाजात देवाचा सन्मान होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आध्यात्मिक अशक्तपणा आणि अंधत्वाचा काळ. माझी खात्री झाली होती की मंडळांमधून धर्म सुधारण्याची अति आवश्यकता आहे. लोकांमधील आध्यात्मिक अशक्तपणा आणि अंधत्व घालविण्यासाठी धर्म सुधारक तयार होणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यासाठी महान प्रकाशाची मौल्यवान संधी आहे. धर्म सुधारक म्हणून मंडळांमधून आणि संस्थेमधून हे बाहेर पडले आहेत, परंतु आता त्यांना मंडळांमधून जे कार्य होत आहे तेच कार्य करायचे आहे. आम्हाला आशा वाटते की दुसरी कोणती गोष्ट येण्याची गरज नाही, आणि ते केवळ एलन जी व्हाईट यांच्या लेखणीमधून आले आहे, कारण सेवंथ डे ॲडव्हांटिस्ट या संस्थेमधून त्यांचा विश्वास डळमळत होता. हा त्यांचा जो संयम येथे व्यक्त झाला होता तो नंतर त्याच्या जीवनातील 26 वर्षांमध्ये पुन्हा कधीच उद्भवला नाही. यावेळी आम्ही आध्यात्मिक एक बांधण्याचा आणि आत्म्यात राहण्याचा प्रयत्न करीत राहू. आम्ही लेखनी किंवा आवाजावी करवी या धर्मवेळेपणाचा विरोध करणार नाही, एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे. पान नंबर 88, 365 आणि 357 मध्ये. जो कोणी प्रकाशाकडे आणि जो कोणी त्याच्याकडे प्रकाश असल्याची फुसारकी मारतात परंतु ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो न्यायाच्या वेळी तुम्हापेक्षा सोर व सिदोन या सोपे जाईल. आणि तू हे कफरनहूम, सेवंथ डे ॲडव्हांटिस्ट ज्यांच्याकडे मोठा प्रकाश आहे, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू कधी लोकांपर्यंत उतरशील? तुझ्याकडून महान कार्य करण्याचे असेल तर ते सदोन येथे केले असते आणि आजही त्याची आठवण झाली असती. मंडळीच्या मुख्यालयामध्ये अधिकाराचा दुरुपयोग. जनरल कॉन्फरन्समध्ये स्वतः चुकीच्या वर्तणुकीचे व तत्वाच्या दृष्टीने भ्रष्ट झाले होते. लोकांनी त्यांच्या अधिकाराखाली फायदा घेऊन गैरफायदा करून घेतला आहे. तत्वानुसार किंवा नियमानुसार चालण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या सल्ल्यांचा वापर करण्याचा कल असतो. जसे काय ते त्याच्या अधिकाराचा वापर देवापेक्षा अधिक करतात असे दिसून येते. एक खून आणि फार मोठ्या प्रमाणात आणि जबाबदाऱ्या थोडक्याच लोकांना दिल्या जात आहेत आणि त्यांच्यापैकी काहीही न करता देवाला त्यांचा सल्ला मानले नाही. या लोकांना इतर प्रांतातील कार्याची काय गरज आहे हे त्यांना काय ठाऊक आहे? त्यानंतरचा मुद्दा आहे अविचारी अधिकारी देवाशी बोलू शकत नाही. काही वर्षापूर्वी जनरल कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या या चर्चमध्ये देवाचा आवाज अशी मान्यता होती. यामध्ये लोक ठराविक ठिकाणी पवित्र स्थानी हजर राहून आणि तेथे होणारी चर्चा हा देवाचा आवाज असल्याची मान्यता देण्यात येईल असा आम्ही आणि इतरांचा विश्वास होता. त्यानंतरचा मुद्दा आहे सर्व काही व्यवस्थित करेल. देव सर्व काही व्यवस्थित करेल. येथे संशय घेण्याची गरज नाही किंवा कार्य यशस्वी होणार नाही याची भीती बाळगण्याची गरज नाही. देव सर्व गोष्टीचे पुढारीपण करतो आणि सर्व काही व्यवस्थित करतो. ही देवाचीच योजना असते. आणि म्हणूनच त्यानंतरचा मुद्दा जर आपण पाहणार आहोत तो म्हणजेच काय की ख्रिस्तासाठी अथवा ख्रिस्तासारखी आणि विश्वासू मंडळी विजयी. कार्य लवकरच बंद होणार आहे. मंडळींचे सभासद जे योद्धे असतील ते स्वतःला विश्वासू सिद्ध करतील तेच विजयी ठरतील. ख्रिस्ताचे जीवन हे देवाचा पवित्र संदेश देण्याची अथवा देवाची प्रीती व्यासंगपूर्ण भरपूर पुरविण्याचे कार्य, देवाकडून येणारे दयेचे किरण आणि त्यांची कृपादृष्टी आणि मार्गदर्शन करून करुणा, प्रीती, सत्य आणि लीनता हे सर्व गुण मंडळीच्या प्रत्येक सभासदांमध्ये पुरवून त्यांना स्वतःसारखे बनविण्याचे महान कार्य ख्रिस्ताचे आहे. तो जर जोडला गेला तर मंडळी विजयी होईल. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, परत एकदा तू आमच्या सोबत बोललेला आहे आणि तू आम्हाला समजून सांगितलेलं आहे की अखेरच्या दिवसातील देवाची मंडळी आणि त्यांचे कार्य आणि त्यांची व्यवस्था. उपकार मानतो प्रभू, तू आमच्या साठी हे मध्यस्थीचं कार्य केलेलं आहे. ये प्रभू, लवकर ये आणि आमच्या आत्म्याचा ताबा घे आणि तुझ्या स्वर्गीय राज्यात आम्हाला तू घेऊन तू जा. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन. हिरव्या 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 कुरडी सुंदर निर्मल जलचाक्षणी हिरव्या 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 कुरणी सुंदर निर्मल जलचाक्षणी रात्रंदिनी तो सांभाळी तो रात्रंदिनी तो सांभाळी तो माझा प्रभू प्रेमळ माझा प्रभू प्रेमळ माझा मेंढपाळ मेंढपाळ देव माझा मेंढपाळ मेंढपाळ जरी राहिलो मृत्यू तरी नाही मजला भीती खरी जरी राहिलो मृत्यू तरी नाही मजला भीती खरी अभय राही स्थिर चिराही अभय राही स्थिर चिराही नाही कधी भीणार नाही कधी भीणार देव माझा मेंढपाळ मेंढपाळ देव माझा मेंढपाळ मेंढपाळ माझा अहे मेंढपाळ माझा अहे मेंढपाळ नाही उणे पडणार देव माझा मेंढपाळ मेंढपाळ देव माझा मेंढपाळ मेंढपाळ मी
बाबरे झाले माझे भेटी साठी प्रभुचारे नेत्र बाबरे झाले माझे भेटी साठी प्रभुचारे नेत्र बाबरे झाले माझे भेटी साठी प्रभुचारे
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.